नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काझानांत जावपी 16व्या ब्रिक्स शिखर सभेत वांटो घेवपा खातीर आयच्यान 2 दिसांच्या रशिया भेटेर वचपाक भायर सरल्यात. झारखंडात विधानसभा वेंचणुकेच्या 2र्या पांवड्यावेल्या मतदाना खातीर आयज अधिसुचोवणी जारी जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 5वे राष्ट्रीय उदका पुरस्कार 2023 भेटयतले. घरमंत्री अमित शहा आयज गांधीनगरातल्या 14व्या अखिल भारतीय नागरी सुरक्षा आणि होमगार्ड परिषदेचे उक्तावण करतले. आणि भारतीय बायला क्रिकेट पंगडाची कर्णधार हरमनप्रीत कौराक आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषक 2024 सर्तीच्या पंगडात सुवात मेळ्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझानात जावपी 16व्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका ब्रिक्स शिखर सभेत वांटो घेवपा खातीर आयच्यान 2 दिसांच्या रशिया भेटेर वचपाक भायर सरल्यात. जागतिक उदरगत आणि सुरक्षे खातीर बहुपक्षीयताय घटमूट करप हो ह्या शिखर सभेचो विषय असा. कझानातल्या आकाशवाणी खबराकारांकडेन उलयतना रशियेतल्या भारताचे राजदूत विनय कुमार हांणी सांगले की ह्या शिखर सभेत फुडाऱ्यांक जागतिक मुखेल प्रश्नांचेर चर्चा करपाक महत्वाची माची मेळटली. तशेंच ब्रिक्सान सुरू केल्ल्या उपक्रमांच्या प्रगतीचे मूल्यांकन जातले. कुमार हांणी मुखार सांगला की प्रधानमंत्री मोदी रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. प्रधानमंत्र्यांच्या रशिया भेटेविशी नवी दिल्लीत पत्रकारांक माहिती दिताना परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री हांणी सांगला की भारत ब्रिक्साचो संस्थापक वांगडी असा आणि सुरवाती सावन ताच्या सगळ्या कार्यावळी आणि उपक्रमांनी वांटो घेता. भारत ब्रिक्साक मोठे मोल दिता आणि अर्थिक वाढ, टिकाऊ उदरगत आणि जागतिक शासन सुधारणा ह्या मळार ब्रिक्साच्या यत्नांक आकार दिवपाक भारतान महत्वाची भूमिका साकारल्या. संवसारीक आव्हानांक तोंड दिवपा खातीर ब्रिक्स एक महत्वाचो मंच म्हूण काम करता. ह्या वर्साच्या शिखर सभेचे लक्ष ब्रिक्साच्या 9व्या वांगड्यांक ब्रिक्स सहकार यंत्रणेत एकठांय हाडपाचेर आसा. 2 दिसांच्या ह्या शिखर सभेत अर्थिक सहकार घटमूट जातलो. उर्जा आणि अन्न सुरक्षा, भलायकी क्षेत्रात सहकार्याक चालना मेळटली. शिखर सभेच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री मोदी कांय द्विपक्षीय बसकांक लेगीत हाजीर रावपाची आस्त आसा अशें मिश्री हांणी सांगला. विधानसभा वेंचणुकेच्या 2र्या पांवड्यावेल्या मतदाना खातीर आयज झारखंडात अधिसुचोवणी जारी जातली. 20 नोव्हेंबराक ह्या पांवड्यार 38 मतदारसंघांनी वेंचणूक जावपाची आसा. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी दाखल करपाची निमाणी तारीख आसतली. उमेदवार सकाळी 11 ते दनपारा 3 मेरेन नामांकनां दाखल करपाक शकतात. 30 ऑक्टोबराक छाननी जातली. उमेदवारी फाटी घेवपाची निमाणी तारीख 1 नोव्हेंबर आसा. झारखंडात विधानसभा वेंचणूक 2 पांवड्यांचेर जाता. 2रो पांवडो 20 नोव्हेंबराक जातलो जाल्यार 1ल्या पांवड्याखातीर मतदान 13 नोव्हेंबराक जातले. 23 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 5वे राष्ट्रीय उदका पुरस्कार 2023 भेटयतल्यो. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयान 38 जैतिवंत जाहीर केल्यात. हातूंत सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हो, पंचायत, शारी थळावी संस्था, उदक वापरपी संघटना आणि सर्वोत्कृष्ट सिव्हील सोसायटी ह्या पुरस्कारांचो आस्पाव असा. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात 14व्या अखिल भारतीय नागरी संरक्षण आणि होमगार्ड्स परिषदेचे उक्तावण करतले. मंत्री अमित शहा राष्ट्रीय दुग्ध उदरगत मंडळाच्या 60व्या स्थापना दिसाकय हाजीर रावपाचे असात. तशेंच ह्या निमतान ते 3 नवे प्रकल्प चालीक लायतले. उपरांत घरमंत्री अमित शहा गुजरात विधानसभेत विधीमंडळ मसुदो तयार करपाच्या प्रशिक्षण कार्यशाळेक हाजीर रावतले आणि आमदारांक मार्गदर्शन करतले. 19 वर्साच्या अंतरा उपरांत 14वी भारत नागरी संरक्षण आणि होमगार्ड परिषद आयोजित जाता. 2 दिसांची राष्ट्रीय पांवड्यावेली अमरावती ड्रोन शिखर परिषद 2024 आयज आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावतीत सुरू जातली. उक्तावण सुवाळ्यात मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि केंद्रीय नागरी विमानन मंत्री के राममोहन नायडू वांटो घेतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानान सायबर पर्यावरण प्रणाली घटमूट करपा खातीर भौशीक संसाधनांक चालना दिवपाक आणि सायबर सुरक्षेविशी जागृताय वाढोवपा खातीर क्वॉड सायबर चॅलेंज चालू दवरपाची घोषणा केल्या. काल अमेरिकेच्या विदेश खात्यान दिल्ले प्रसिद्धी पत्रकात ह्या वर्षाचो विषय म्हळ्यार सायबर सुरक्षा शिक्षणाक चालना दिवप आणि घटमूट कामगार बळ तयार करप असे आसा. हाचे आदी 2023 वर्सा क्वॉडान आपल्या राष्ट्रातली सायबर सुरक्षा सुधारपा खातीर क्वॉड सायबर चॅलेंज ही भौशीक मोहीम सुरू केली. 10 ऑक्टोबराक अमेरिकन व्हाईट हाऊसात ही कार्यावळ घडोवन हाडली आणि तातूंत ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपानातले अधिकारी हजर आशिल्ले. तेलंगणा सरकारान आपत्कालीन वीज पुनर्स्थापना सेवा हाताळपा खातीर खाशेल्या वाहनांचो पंगड पॉवर एम्ब्युलन्स सुरू केल्या. ही एम्ब्युलन्स ग्रेटर हैदराबाद नगरपालिकेच्या मर्यादेत काम करतली. एम्ब्युलन्स सारखीच तयार केल्या या वाहनाचो हेत शारभरातल्या वीज पुरवणेत बेगोबेग प्रतिसाद दिवप आणि वीज परतून सुरू करपाची खात्री करप असं असा. उक्तावण झाले उपरांत प्रसारमाध्यमांकडेन उलयताना उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्कान सांगले की सगळ्या विभागांनी ह्या प्रकारातली वाहनां तैनात जातली आणि ती रातभर चलतली. जेव्हा वीज पुरवणेत व्यत्यय येतलो त्यांना गिरायकांक टोल फ्री क्रमांक 1912 वयल्यान फोन करपाक जाता. आपत्कालीन प्रतिसाद पंगड बेगोबेग भायर सरतलो. ग्रेटर हैदराबादात सध्या 57 उपविभाग असतात. दरेका विभागाक एक वाहन दितले. दरेका वाहनात सहायक अभियंतो आणि 3 लाईनमॅन असतले जे गरजेच्या साहित्या वांगडा 24 वरां उपलब्ध असतले. या वाहनात थर्मल व्हिजन कॅमेरे, पॉवर रॅम्प, शिडी, इन्सुलेटर, वाहक केबल आणि हेर गरजेची सुरक्षेची उपकरणा अशी प्रगत साधना पुरायपणान बसयली असतली. तसेच ट्रान्सफॉर्मर ओढपाची ताक तांका असता जका लागून कर्मचाऱ्यांक थोड्याच वेळान बेगोबेग पावपाक मेळटा. संघर्ष आणि विसंगतीन चडान चड विभागणी जाल्ल्या संवसारात भारतीय कला खासा करून नाच समावेशकतायेचे आदर्श दिता असे उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांनी सांगला. भारतीय कला उजवाड पातळायता असे सांगून शिमेभायर लोकांक एकठांय हाडपा खातीर भारताच्या गिरेस्त सांस्कृतिक दायजाच्या बळग्याचेर तांणी भर दिलो. नवी दिल्लीत जाल्ल्या आंतरराष्ट्रीय भारतीय नाच महोत्सवात लोकांक मार्गदर्शन करतना धनकड हांनी सांगले की नृत्य कलाकार हे सांस्कृतिक आणि शांततेचे राजदूत असतात. संवादाक चालना देतात आणि राजनयिक युक्तिवादाची बुन्याद घालतात. उपराष्ट्रपतींनी भारताच्या महाकाव्यातल्यान संसारिक संस्कृतायेच्या इतिहासिक प्रभावाचेर भर दिलो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी आणिक 5 राष्ट्रीयकृत बँकांनी मंडळ स्तरासकयल मुखेल सरव्यवस्थापक पद CGM तयार करपाक मान्यताय दिल्या. अर्थमंत्र्यांनी सांगला की ह्या बँकांनी बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक आणि UCO बँक हांचो आसपाव असा. तसेच पहिलीच पदां आशिल्ली बँकांनी सगळ्या CGM संख्या वाढवपाक अर्थमंत्र्यांनी मान्यताय दिल्या. ही सुधारणा करून सगळ्या 11 राष्ट्रीयकृत बँकांनी CGM पदाची संख्या 80 वयल्यान 144 झाल्या. भारतीय बायला क्रिकेट पंगडाची कर्णधार हरमनप्रीत कौराक ICC बायलांच्या T20 विश्वचषक 2024 सर्तीच्या पंगडात सुवात मेळ्या. 7 देशातले खेळगडे आशिल्ल्या ICC जाहीर केल्ल्या 12 वांगड्यांच्या पंगडात भारतातली ती 21 खेळगडी असात. हालीच झाल्या T20 विश्वचषकात भारताचा खेळ निराशाजनक झाला असलो तरी हरमनप्रीत कौर हांनी बेस बरी कामगिरी केली. तिने 4 डावात 150 धावड्यो केल्यो. दुसरे वटेन दक्षिण आफ्रिकेची स्किपर लॉरा वॉलवार्ड हिची कर्णधार म्हणून नेमणूक केल्या. तिने आपल्या पंगडाक फायनलीत पावयल्ले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात देशातल्या उदेंत आणि दक्षिण द्वीपकल्प वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन ओडिशा, केरळ, माहे, दर्यादेग आणि कर्नाटकात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास खात्यान उक्तायला. तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हांगा आयज आणि फाल्यां असोच पाऊस पडपाचो अदमास असा. तसेच आयज बंगालातल्या उदेंत मध्य खाडीत आणि ताचे लागसारच्या उत्तर अंदमान दर्याजेर चक्रीवादळ येवपाचो अदमास असा. अस्तंत वायव्येक वचून फाल्यां मेरेन चक्रीवादळाक चड तीव्र जावपाची शक्यताय असा. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयताना IMD चे शास्त्रज्ञ डॉ RK जेनामनी हांणी सांगला की अस्तंत वायव्येक वचपी आणि ह्या वाठाराचेर मुखार तीव्र जावपी उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून चक्रीवादळ झाला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझानात जावपी 16व्या ब्रिक्स शिखर सभेत वांटो घेवपा खातीर आयच्यान 2 दिसांच्या रशिया भेटेर वचपाक भायर सरल्यात. झारखंडात विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पावड्यावेल्या मतदानाखातीर आयज अधिसुचोवणी जारी जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 5वे राष्ट्रीय उदका पुरस्कार 2023 भेटयतल्यो. घरमंत्री अमित शहा आयज गांधीनगरातल्या 14व्या अखिल भारतीय नागरी सुरक्षा आणि होमगार्ड परिषदेचे उक्तावण करतले आणि भारतीय बायला क्रिकेट पंगडाची कर्णधार हरमनप्रीत कौराक आयसीसी बायलांचे T20 विश्वचषक 2024 सर्तीच्या पंगडात सुवात मेळ्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.